सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर वही आवाज वही अंदाज यानी कि
लाइट्स कैमरा एक्शन शुभी के साथ लाइट्स कैमरा एक्शन।
गुड मॉर्निंग, फ्राइडे का दिन है आज और आज बड़ा ही हरा भरा लग रहा है हमारा ऑफिस, कारण आजचा कलर आहे ग्रीन। सो यू नो आय वॉज सर्चिंग फॉर अ फोटो की ज्यात मी काही ग्रीन घातलं असेल, पण ते शोधताना बाबांचा एक जुना फोटो मी डाउनलोड करून ठेवला होता तो सापडला आणि लक्षात आलं की अरे माझे डोळे किती बाबांसारखे आहेत यार। अर्थात म्हणजे प्रत्येक पेरेंट आपल्या मुलांमध्ये आपल्यासारख्या काय गोष्टी आहेत ना ह्याचा शोध घेत असतो, पण ह्या गोष्टी फक्त रक्ताच्याच नात्यात होत नाहीत बरं का, तर त्यांच्यासोबतही होतात ज्यांच्या सहवासात आपण जास्त राहतो। म्हणजे जसं की म्हणतात ना की नवरा बायको देखील काही वर्षांनी एकसारखे दिसतात, तसंच काहीतरी होतं त्या मुलींसोबत ज्यांना अडॉप्ट केलेलं असतं। आज माझ्या गप्पा होणार आहेत अशाच एका फारच गोड मुलीशी जिचं नाव आहे अश्विनी गजेंद्र गडकर। मोठे मोठे डोळे, छान असे गोड हास्य आहे तिचं आणि सुंदर आवाज असलेली ही मुलगी, तिच्या आईबाबांनी तिला अडॉप्ट केलं होतं सोफोर्स ह्या संस्थेतून आणि ती अगदी आईबाबांसारखीच दिसते। ऐका तिची ही स्टोरी ऑन लाईट्स कॅमेरा ॲक्शन। आज जन्मदात्या आईबाबांनी जिची जबाबदारी नाकारली, पण त्याच मुलीने एका अनोळखी कुटुंबाच्या घराला घरपण दिलं, त्यांना आईबाबा बनवलं आणि आज त्याच आईबाबांमुळे तिने स्वतःची एक वेगळी ओळख देखील बनवली आहे। अशाच काही मुली ज्या दुर्गा, पार्वती, महिषासुरमर्दिनी ह्या देवींचंच रूप आहे, त्यांच्याशी ह्या नवरात्रीत होत आहेत माझ्या गप्पा आणि म्हणूनच मी घेऊन आली आहे
And reborn.
आज माझ्यासोबत आहे आई बाबांची खूप लाडकी, मोठे मोठे डोळे, गोबरे गोबरे गाल असलेली अश्विनी गजेंद्र गडकर। तिचे आई बाबा म्हणजे आशा आणि जयंतजी देखील इथे आहेत। अश्विनी, मला तुला विचारायला आवडेल की यु नो जेव्हा तुम्ही आलात ना ऑफिसमध्ये तेव्हा मला असं वाटलं की तू किती आईसारखी आहे सगळं, म्हणजे आईसारखा तुझा कलर, तुझे गाल, तुझं स्माईल, सगळं आईसारखं आहे। सो मला सांग की तुझ्या कुठल्या गोष्टी आईशी खूप मॅच करतात?
आमची ॲक्च्युली टेस्ट खूप मॅच करते एकमेकींशी, मूवीजला जाणं, आवडीनिवडी, शॉपिंग वगैरे हे सगळं आईशी माझं बरंच मॅच होतं। आणि बाबांशी म्हणजे सगळं बाकीच्या ज्या क्लासिकलची जी आवड आहे ती सगळी बाबांमुळे डेव्हलप झाली आहे। हो, पण तिचं सुगमकडे कल आहे, शास्त्रीयचा कल सगळा बाबांकडनं आलेला आहे माझा।
मला सांगा काकू की किती गोड किती सुंदर मुलगी नशिबात होती तुमच्या, तर मला तुमच्या लग्नानंतरचा स्ट्रगल पहिले तर कळाला तर बरं होईल आणि तुम्ही हा निर्णय कधी घेतला की आपण एक गर्ल चाइल्ड अडॉप्ट करूयात?
मला काही फारसा स्ट्रगल करायला लागला नाही, कारण मला खूप चांगल्या मैत्रिणी, खूप चांगले माझे रिलेटिव्ह होते, कोणी मला कधी म्हणजे त्या बाबतीत टोमणे मारले नाही कधीही नाही। आणि आम्ही दोघांनी एक दोन वर्षातच ठरवलं होतं की आपण मॅक्झिमम 10 वर्ष वाट पाहिजे आणि निश्चितच बेबी चाइल्ड घ्यायचं, यांना मुलगी खूप आवडते त्याच्यामुळे मुलगीच घ्यायची ठरवली होती आम्ही। तसं आम्ही मुंबईत होतो आधी, तिथे पण बघत होतो, पण आमची बदली झाली पुण्याला। मग इथे आल्यानंतर आम्ही जस्ट घरबळणी वगैरे झाली आणि जसा जाऊया बा आता आपण ठरवलंच आहे तर चौकशी करूया म्हणून सोफोर्स मध्ये गेलो। तेव्हा काही इमिजिएट अगदी होईल काम आमचं असं वाटलं नव्हतं, पण म्हणजे माझ्या नशिबात ती होती म्हणून गेल्याबरोबर आम्हाला दोघांना पहिल्यावर ते म्हणे 15 दिवसात तुम्हाला मुलगी मिळेल, 15 त्या काळी, आता तर किती वेळ लागतो, आणि तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही दिवाळीत तिला घरी नेऊ शकता। माझे मिस्टर म्हणले शक्यच नाही आणि त्यांना जवळजवळ 7 प्रकारचे सर्टिफिकेट हवे होते, पण तिचं नशीब आहे आमचं नशीब, अक्षरशः 4 ते 5 दिवसात सगळी सर्टिफिकेट मिळाली।
ज्या दिवशी तुम्ही हिला बघायला गेलात ते तर म्हणाले की फार एक गोड मुलगी आहे, पण ज्या दिवशी तुम्ही तिला घेतलं त्या दिवसाबद्दल मला ऐकायला आवडेल।
हां, त्या दिवशी आम्ही दोघंही गेलो आणि बघितलं तिला, तर त्या दिवशी सुद्धा ती इतकी हसत होती, तिला नुसतं अगं असं म्हटलं किंवा टाळी वाजवली तरी ती हसायची आणि यायची, म्हणजे ती लहानपणापासून अतिशय हसरी होती। तिला पाहिल्यावर आम्हाला दोघांना तीच आवडली, आम्हाला नकोच म्हटलं काही दुसरं कोणी बघायचं,
डोळे होते तेव्हा
अगदी मोठे, पण तेव्हा ती जरा बारीक होती, खूप खूप बारीक, मग त्या अर्थात आमच्या घरात आल्यामुळे आमच्यासारखी झाली। त्या दिवशी बघून होच लगेच हो सांगितलं आम्ही आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे काय कागदपत्र वगैरे करून मी, माझी आई आणि हे आम्ही तिघं तिला घ्यायला गेलो।
किती महिन्यांची असताना तुम्ही हिला दत्तक घेतलं?
5। मला तर काही सुचतच नव्हतं, कारण पहिले काय काय व्हायचं, माझी आई होती, आई आणि हे तिला सगळं बघायचे आणि तिचं सगळं त्यांनी लिस्ट दिली होती की तिला हे लागेल खायला, ते करेल, ते करण्यामध्येच माझा सगळा वेळ जायचा। काय झालं, ही मी आधी सगळी कामं घरीच करायची, म्हणजे तर हे यांना आणि आईला ती ओळखायला लागली आणि मला ओळखेनाशीच झाली। मग मला इतकं फील झालं की हे काय सगळ्यांना ओळखते मलाच ओळखत नाही, मी लगेच सगळ्या कामाला बाई लावली म्हणजे असं कसं, मला तर माझ्या माझी असून मला ओळखत नाही म्हणजे काय
म्हणजे काय. पण म्हणूनच पोरीचं पहिलं सगळंच आपल्याला लक्षात राहतं, मग तिचे बोबडे बोबडे बोल म्हणा किंवा मग तिचं पहिलं पाऊल म्हणा किंवा मग तिचं पहिल्यांदा आई म्हणणं म्हणा, तर हे तुमच्यासोबत कधी झालं काकू?
आई पण ती सगळ्या शेवटी म्हणली
आधी
बाबा हो साती वाटव मला त्याचाही खूप राहत बाप 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 बा करायची. आजी आजी पण म्हणत होती आई सगळ्यात उशिरा म्हणली.
हो का, बापरे बाबांची फारच लाडकी.
ऍक्च्युली आम्ही जेव्हा तिला घ्यायला गेलो ना तेव्हाच तिने असं करून आम्हाला
ते नाही बोलू शकत मी बोलते,
त्याच्यामुळे दुसरं काही बघायचं असा प्रश्न झाला.
आणि तिची तर इतकी काळजी घ्यायला लागली म्हणजे तिथून बाहेर निघताना किंचितच ऊन होतं थोडं, लगेच छत्री अगदी इतकं सगळं तिच्या भोवती 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 सगळं जग त्यांचं तिच्या भोवती होतं.
ऍक्च्युली काका बोलताना एकदम चोक झाले कारण अर्थात त्यांना फार भरून येत होतं. फारच लाडकी आहे अश्विनी त्यांची. एक जन्मदाता बाप तिला पोरकं करतो तर दुसरा तिला तळहातावरच्या फोडासारखा जपतो आणि अश्विनीच्या मनावर ती अडॉप्टेड आहे हे सांगताना कुठलाही परिणाम व्हायला नको म्हणून आईने काय शक्क लढवली होती.
एकदा मी काय केलं तिची शाळेमध्ये ना मैत्रिणीचं तिचं काहीतरी कंपास बॉक्स आदला बदल झाली तर ती म्हणे माझी बदल झाली. अगं म्हटलं अश्विनी तुझ्या बाबतीत असंच झालं होतं, देवाने मारा द्यायच्याऐवजी दुसरून चुकून दुसरीकडे टाकलं. मग देवाच्या लक्षात आलं की तुला चुकून दिलंय मला दिलं पाहिजे. मग देवाने संस्थेत तुला आणून ठेवलं, त्या बाईंना वाटकळलं की बाई हे आपलं बाळ नाही आहे. मग संस्थेत आणून ठेवलं, मग त्यांनी ते मला कळवलं की अरे तुमचं बाळ आलं आहे बरं का, मग मी ते घेऊन आले. असं झालं.
छान समजून काढले तुम्ही.
त्यांनी जसं संस्थेतून सांगितलंच होतं, तुम्ही जितकं लवकरात लवकर सांगाल तितकं मुलगी लवकर ऍक्सेप्ट करते. मोठी झाल्यावर तिला धक्का बसतो आणि कारण काय होतं बाहेरच्यांकडनं ही गोष्ट कळतेच.
किती वर्षांची असताना सांगितलं तुम्ही हिला?
साधारण 4-5 वर्षाची.
आम्ही ऍक्च्युली प्रत्येक वेळेस तिला म्हणते ते सांगतच गेलो की तिला धक्का बसू नये, मोठी झाली असं वाटतच नाही.
त्यांना अजूनही लहानच वाटते ती, मला कळत की ती मोठी झाली आहे म्हणून ते अगदी छोट्या छोट्या गोष्टी
अजूनही ती छोटी असेल असंच म्हणून वागतो.
काकांना सतत बोलताना भरून येत होतं कारण अर्थात तेवढी लाडकी अश्विनी आहे. पण तिच्या वाढदिवसाला मात्र तिला दरवेळी एक सुखद धक्का बसतो आणि तेही तिच्या बाबांनी दिलेल्या सरप्राईजेसमुळे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर मी कलाकार श्रुती आणि तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन. आज जिला आपण लक्ष्मी अन्नपूर्णा ह्याचंच एक रूप मानतो, ज्या मुलींना आपण कुमारिका म्हणून नवरात्रीमध्ये पूजतो त्यांनाच फक्त मुलगी आहे म्हणून सोडून देणारे पोरकं करणारे अनेक लोक आहेत. आणि यासाठीच या नवरात्रीत मी घेऊन आली आहे
रिजेक्टेड
रिजेक्टेड रेज्ड अँड रिबॉर्न.
पण नशीबवान असतात ते लोक ज्यांना खरंच मुलीचं प्रेम मिळतं, ते आई वडील. आणि आज गप्पा होत आहेत एका अशाच भाग्यवान आई बाबा आणि मुलीशी. अश्विनी जिला सोफोशा संस्थेतून 29 वर्षांपूर्वी गजेंद्र गडकर कुटुंबाने अडॉप्ट केलं. तिचे आई बाबा आशाजी आणि जयंतजी आपल्यासोबत आहेत, होत आहेत त्यांच्याशी गप्पा.
तशी तू हट्टी नाहीयेस पण तरी असतात ना काही हट्ट बाबाकडेच करावीशी वाटत
नाही. ऍक्च्युली म्हणजे मी नुसतं एखादं जरी कधी त्यांना काही बोलले असेल तर ते मला वाढदिवसाला सरप्राईज म्हणून मिळून जातं. म्हणजे मागच्याच वाढदिवसाला मला लॅपटॉप त्यांनी सरप्राईज दिला. त्याच्या आधी कॉलेजला असताना एकदा मोबाईल दिला होता, मग मला घेऊन गेलेले सोबत आणि सांगितलेलं की माझ्या ऑफिसमधल्या एकांना घ्यायचं आहे तर तुझी चॉईस चांगली आहे तर मला तुझा विचारायचं म्हणून घेऊन आलो.
अरे
बिल वगैरे भरलं आणि म्हणे हे घे तुझ्यासाठी.
बिल दिला आणि म्हटलं आता ठेवून घे फोन. तुम्हाला मी कसं ठेवू, तुमच्या मित्राने म्हटलं तो तुझ्यासाठी.
तसं कॅमेरा पण एकदा गिफ्ट केलेला त्यांनी.
आणि हिचा बर्थडे कधी असतो?
1 मे.
पण ती ऑथेंटिकेट डेट आहे, त्यांच्याकडे रेकॉर्ड असतं
तिथला जन्म आहे
त्याच्यामुळे. वेळ आणि तारीख ते बरोबर त्यांनी नोंद केलेली
आहे. तारीख पण डेट असते.
बाय द वे आजही कुठला विषय काढला की हळवे होतात रादर घाबरतात अश्विनीचे आई बाबा.
टीनेज मध्ये किंवा असा कधी तुला विचार आला का मनामध्ये की का बरं झालं असेल, आपल्याला कोणी बरं सोडलं असेल?
नाही असं नाही कधी विचार आला ऍक्च्युली, कारण त्यांनी ऍक्च्युली योग्य वयात हे सांगायला सुरुवात केली ना, त्यामुळे तसं कधीच घडलं नाही. म्हणजे त्यांच्याबद्दल म्हणजे ज्यांनी मला जन्म दिलाय त्यांच्याबद्दलही कायम पॉझिटिव्हच सांगितलं. कधीच असं ती बाई किंवा असं कधीच त्यांना वाईट ह्याच्याने त्यांनी उच्चारलं नाही आणि त्यांना अजूनही आम्ही थँक्यूज म्हणत आलो. त्यांच्यामुळे आज आमचं कुटुंब म्हणजे मला आई वडील मिळाले आणि त्यांना एक मुलगी मिळाली आणि आमचं कुटुंब पूर्ण झालं. सो मला असं कधीच कुठल्याच वयात असं कधीही वाटलं नाही की काय हे असं माझ्यासोबत घडलं किंवा मीच अशी का आहे वेगळी.
ज्या लहान मुली ज्यांना अडॉप्ट केलेल्या आहेत आज त्या चांगल्या पदावर काम करत आहेत, त्या मॅच्युअर्ड आहेत, त्यांची स्वतःची मुलं आहेत आज, पण त्यांच्या खऱ्या पेरेंट्सना येऊन भेटतात, त्यांच्याकडे कधी परत जात नाही पण भेटतात. तुला कधी असं वाटलं का?
सोफोश मधनं आईला सांगितलं होतं की आफ्टर 18 इयर्स ती नुसता फोटो त्यांचा पाहू शकते किंवा तिला त्यांची इन्फॉर्मेशन म्हणजे मिळू शकते, पण तेही मला कधीही जाऊन असं वाटलं नाही की मी हा उगाच म्हणजे होतं की त्यांना म्हणजे मलाही उगाच त्रास होणार, त्यांनाही होणार, आई बाबांनाही होणार, कशाला चौघांना त्रास द्यायचा.
आणि उगीच त्याच्यातून काहीतरी एखादी गोष्ट अशी काही आली पुढे की जे आम्हाला उगीच मानसिक त्रास नंतर होणार तर त्यापेक्षा उगीच काहीतरी यायला नको. आणि आम्ही आत्ता सुखी आहोत, ते त्यांचे सुखी आहेत, आम्ही आमचे सुखी आहोत.
तिला मी सांगितलं होतं की तुला बघायचं असेल तर तू बघू शकते, पण तिने त्यालाही स्पष्ट नकार दिला, मला नाही बघायचं म्हणली आई.
उलट तिने आम्हाला सांगितलं की आता तर तुम्हीच माझे आई बाबा आहात.
काका अर्थात हे सगळं बोलताना भाऊ थोडं साहजिक आहे, त्यामुळे आय अंडरस्टँड युअर फिलिंग्स. आणि एक बाप म्हणून मुलीवर किती प्रेम असतं
जास्त हे
प्रत्येक मुलीला माहिती आहे आणि ते मलाही जाणवतं.
आज जन्मदात्या आई वडिलांचं प्रेम ह्या आई वडिलांसमोर ठेंगणं पडेल इतकं प्रेम हे आई वडील अश्विनीला देतात. पण असं असून देखील कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो अडॉप्टेड मुलींना?
असे लोक जे मुलीला नाही म्हणतात त्यांना काय सांगशील आज नवरात्रीच्या निमित्ताने?
मला त्यांना हेच सांगावं असं वाटेल की मुलगी आहे म्हणून तिला रिजेक्ट करणं किंवा तिला दत्तक घ्यायचं नाही, किंवा जर मुलगी झाली जसं तुम्ही म्हणलात दुसरी मुलगी तिसरी मुलगी झाली की संस्थेत ठेवून देतात जाऊन किंवा कुठेही ठेवतात इवन आजकाल कुठेही सापडतात बाळ, तर तसं करू नका. म्हणजे शेवटी मुलगी ही लक्ष्मी असते घरातली, उलट त्याच्यामुळे तुमच्या घरात वैभव येणार आहे, तुमचीच उलट भरभराट होणार आहे, तर तसं उलट प्लीज करू नका. इवन जास्त करून अडॉप्टेड मुलींना बऱ्याचदा हे फेस करायला लागतं, स्पेशली त्यांच्या लग्नाच्या वेळी, की 95% लोक खरं सांगतात की अडॉप्शन आहे वगैरे, तेव्हा त्यांना बऱ्याचदा रिजेक्शन्स येतात. म्हणजे आधी होकार दिलेला असतो आणि मग अडॉप्शन या गोष्टीमुळे मुलाकडचे नाही म्हणतात, तर तेही करू नका. कारण अडॉप्शन आहे म्हणून ती काय वेगळी आहे असं नाही, तिचे संस्कार बघा, ती ज्या फॅमिलीतनं आली आहे, बॅकग्राऊंड काय आहे तिचं, ते बघून तुम्ही होकार द्यायचा की नकार द्यायचा हे ठरवा. म्हणजे ती अडॉप्टेड आहे म्हणून तिला तुम्ही नकार देताय हे अतिशय चुकीचं आहे. तिचं घर पाहून, तिचं म्हणजे संस्कार पाहून तुम्ही नकार द्या, तुम्हाला नाही पटलं तर नकार द्या, पण तुम्ही अडॉप्टेड हा टॅग लावून नकार देऊ नका. माझं एवढंच फक्त त्यांना म्हणणं आहे.
मला एक सांगावंसं वाटेल या बाबतीत की संस्कारावर सगळं अवलंबून असतं, जन्मावर काही अवलंबून नसतं. आता एक साधं छोटं उदाहरण सांगतो. जेव्हा ती आमच्या घरी आली तेव्हा एक तिथली एक मोठी लिस्ट आम्हाला दिली होती सोफोशमधून की याप्रमाणे हिला 2 वाजता दूध द्या, 4 वाजता केळ द्या आणि 8 वाजता हे द्या. तर मी ते पहिले 8 दिवस आम्ही ते पाळलं आणि नंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी सांगितलं हा कागद फाडून टाका, ही मुलगी आता तुमची आहे, ही सोफोशची मुलगी नाही आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तिला वाढवा, तिला काय हवं त्याप्रमाणे वाढवा. ते त्यांच्याकडे अनेक बाळ आहे म्हणून त्यांनी ती लिस्ट केली होती. तर तिला जेव्हा भूक लागेल, तिला जेव्हा जे खावंसं वाटेल ते तुम्ही द्या. तुम्ही तो कागद फाडून टाकला आणि मग तेव्हापासून आम्ही आमच्या पद्धतीने तिच्या मर्जीप्रमाणे आमच्या मर्जीप्रमाणे तिला वाढवलं. तर ते संस्कार महत्त्वाचे असतात.
डेफिनेटली. आणि हा मेसेज तर खूप महत्त्वाचा आहे आणि ह्यामुळे नक्कीच अनेकांचे डोळे उघडले असतील की खरंच जेव्हा मुलीला तुम्ही नाकारता आणि तिला अडॉप्शनचा टॅग लागतो तेव्हा तिला देखील काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. पण अशी रिजेक्शन्स फेस केल्यानंतर देखील कसा मिळाला अश्विनीला तिचा जोडीदार?
आमची सोफोशमध्येच झाली. एका प्री अडॉप्शन मीटिंगला आम्हाला बोलवलं होतं. प्री अडॉप्शन मीटिंग म्हणजे ज्यांना अडॉप्ट करायचं आहे तर त्यांच्यासाठी जे आता अडॉप्टेड मुलं आहे किंवा पेरेंट्स आहे त्यांनी त्यांचे अनुभव शेअर करायचे असतात. त्याच्या 2 वर्ष आधी वगैरे असं साधारण 25-26 वर्षाची झाल्यावर आईबाबांनी ते टिपिकल नाव नोंदवणी वगैरे अशी केलेली होती. तर तेव्हा जेव्हा आम्ही सांगायचो की हो आपण पुढे जाऊ, मग बाबा त्यांना खरं सांगायचे, कारण आम्हाला लपवायचं नव्हतं आणि कुठलंही लपवून पुढच्या म्हणजे लाईफची सुरुवात करायची नव्हती. मग जेव्हा आम्ही सांगायचो तेव्हा मग ते टाळमटाळ करायचे किंवा काहीतरी कारण सांगून ते रिजेक्शन्स यायचे वगैरे असं ते व्हायला लागलं.
तुला कधी यामुळे त्रास झाला मानसिक?
हो हो, सुरुवातीला झाला, पण नंतर मग मी ते सोडून म्हणजे आम्ही नंतर गॅपच घेतली. आम्ही असं ठरवलं की जाऊ दे, जेव्हा होईल तेव्हा होईल. त्यामुळे माझ्या लाईफमध्ये प्रणीत होता. तर 31 जुलै 2016 आमची तिथे भेट झाली. तर त्या दिवशी तोही तिथे आला होता त्याचा अनुभव शेअर करायला आणि मीही गेले होते. तर त्या दिवशी आमची भेट झाली आणि येताना एक कॅब शेअर करून वगैरे, कारण पाऊस होता खूप. शर्मिला मावशीसारख्या अजून एक मावशी आहे, त्यांनीच सांगितलं तुम्ही एकत्रच जा मग जाताना वगैरे, एकाच एरियात राहतात तर त्याच्यामुळे आम्ही एकत्रच जाताना मग आमची ओळख एरिया एकच झाला.
क्या बात आहे. सो आता ऐका प्रणीत कडून त्याचीही लव्ह स्टोरी.
त्यावेळेला ऍक्च्युली त्याच वर्षी 2 महिन्यापूर्वी मी US वरून आलो होतो इंडियामध्ये आणि मी सफोसच्या प्री अडॉप्शन मिटिंगला रेग्युलरली जायचो. सो 3 वर्ष नसल्यामुळे शर्मिला मावशी म्हणाली की तू ये आता यावेळेला. तो कार्यक्रम 1 वाजताच चालू झाला होता, मी 3 वाजता एंट्री केली होती आणि दरवाजा उघडला आणि दरवाजाच्या समोर ही बसली होती. सिरियल्स किंवा मूवीजशी काही एवढा संबंध नव्हता. सो मला वाटलं ही मराठीमधली कोणतरी ऍक्ट्रेस असावी. सो मी पटकन तिच्या शेजारी जाऊन बसलो आणि नंतर जेव्हा अडल्ट अडॉप्टीजना स्टेजवर बोलवलं, सो जेव्हा ही बोलायला लागली तेव्हा मला कळलं की अरे ही पण आपल्यासारखंच एक बाळ आहे जे आता मोठं झालंय. आणि कुठेतरी मला असं वाटत होतं की आमचं काहीतरी कनेक्शन व्हावं. मग मावशी मला म्हणाली की अरे पाऊस पडतोय, तू कॅबनी आलास तर तिला ड्रॉप कर तिकडे. म्हणून मग मी म्हणलं चालेल आणि मग आम्ही एक कॅब शेअर केली होती. मग कॅबमध्ये थोड्या गप्पा टप्पा चालू झाल्या. त्याच दिवशी आम्ही डिनरला वगैरे गेलो. सो ॲक्च्युली रिझन असं होतं की तिला जाणून घ्यायचं होतं की माझे आई बाबा गेल्यानंतर माझं जर्नी कसं होतं काय होतं.
म्हणजे बघ ना, सोफोसची तू किती ऋणी असशील की आज त्यांच्यामुळे तुला इतके चांगले आई वडील मिळाले आणि आज तुझ्या आयुष्यात नवराही आला तर तो सोफोसच्यामुळे आला. सो किती वर्ष झालीत लग्नाला तुमच्या?
2 वर्ष.
पण तू काय सांगशील ह्या नवरात्रीनिमित्त आम्ही जे इनिशिएटिव्ह घेतलं आणि त्यासाठी काय मेसेज देशील प्रणीत?
मुलींना पॉझिटिव्हली एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. बायोलॉजिकल असू दे किंवा अडॉप्टेड असू दे, तिला ते प्रेम द्या आणि त्याचा जो काय पेबॅक आहे तो नंतर मिळतच असतो. जसं अश्विनीच्या रूपात आईबाबांना मिळतोय,
तिच्या रूपात तुलाही मिळतोय.
हो, कारण ती माझी आजी पण झाली आहे सध्या, आई पण झाली आणि बाबा पण झाले. म्हणजे ती शी पॅम्पर्स मी वेन एव्हर आय नीड इट. आणि मगाशी जे मी बोलणार होतो, आय फील फॉर्च्युनेट कारण बायोलॉजिकल मुलांना आई बाबा एकच मिळतात पण मला 3-3 मिळाले. फर्स्ट मदर हू गेव मी अ बर्थ, नंतर ज्या आईनी मला संस्कारांनी वाढवलं, जे काय काळ तिच्या सोबत मी घालवला आणि नंतर अश्विनीमुळे परत हे आई बाबा मिळाले. सो आय फील फॉर्च्युनेट फॉर दॅट
डेफिनेटली. पण अश्विनीच्या बाबांनी प्रणीतला होकार देण्यामागे एक गोड स्वार्थ होता बर का?
नाही, मला त्याचाच जास्त आनंद झाला की ही 1 किलोमीटरवर राहणार, तो सगळ्यात मोठा प्लस पॉईंट होता. आणि त्याचं स्वतःचं घरही आहे, त्याच्यामुळे हल्ली घर घेणंही महत्त्वाचं फार असतं. तर स्वतःचं घर आहे आणि 1 किलोमीटर जवळवर मुलगी राहणार आहे, झंपलं.
तशा तर आपल्या गप्पा यु नो संपूच नाहीत असं मला वाटतंय खरं तर.
खूपच इझी झालं.
म्हणजे आम्ही सोफोसला जातो ना तेव्हाही शर्मिला मावशी सांगते की बोला बोला, ते कधीच बोलत नाही, आईच फक्त बोलते. त्यामुळे ते तेच म्हणले होते की मी नाही बोलणार, तुला माहितीये मला लगेच त्रास होतो. पण ते खूप बोलले आज त्या मनाने,
त्या मनाने मी पुष्कळ जास्त बोलले.
तुम्ही
चांगलं बोलता केलं आणि छान घेतलं. म्हणजे सगळं
आवडेल
की मला आवडलं
आणि मला पण आनंद झाला काका आज तुमच्या रूपाने. खरंच सांगते, तुम्ही आज खूप लोकांना इन्स्पायर केलंय. खूप लोकांचे कदाचित यु नो डोळे उघडलेत. तुम्ही स्वतः आज यु नो अश्विनी तिच्या पायावर उभी आहे, आज ती इंडिपेंडेंट आहे, आज तिचं इतकं सुंदर घर आहे, आई वडिलांची काळजी घेते, नवऱ्याची काळजी घेते, छान आयुष्य जगते. आणि हे आयुष्य जे आहे ते पहिले तर मुलीला द्या, तर ती तुम्हाला ते आयुष्य देऊ शकेल. त्यामुळे तिला नाकारू नका. आणि या नवरात्रीनिमित्त मी तुम्हाला हीच विनंती करते की प्रत्येक स्त्रीला तेवढा मान द्या जेवढा तुम्ही त्या स्त्री रूपात असलेल्या देवीला देता.
आणि लोक असं का करतात तेच मला समजत नाही. खरं कारण म्हणजे की मुलगी इतकी म्हणजे आपल्या जवळची असते आणि तरी लोक असे का वागतात हेच मला समजत नाही. तर लोकांनी असं वागू नये आणि मुलीला पण तेवढा सन्मान द्यावा आणि मान द्यावा आणि तिला तिचं घर हक्काचं घर मिळावं आणि ज्या घरात तिने जन्म घेतला आहे ते त्या घराचं तर म्हणजे समृद्धी होतेच, त्यामुळे काही प्रश्नच नाही. तरी लोकांनी असं वागू नये हेच लोकांना सांगायला पाहिजे.
डेफिनेटली, आणि हाच प्रयत्न आम्ही आज केला आहे. इनफॅक्ट तुम्ही ह्या सगळ्याच मुलींचे फोटोज आणि ह्यांच्याशी झालेल्या गप्पा बघू शकता ऑन माय इन्स्टा हँडल RJ Shruti, RJ SHRUTII इस नाम से आप मुझे फॉलो कर सकते हो. 93.5 रेड FM बजाते रहो.